வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜானதேவ துகாராம். ஸ்ரீ ஜானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சதசந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சந்த். சுபாசுப ஃபலைஹி எவம் மோக்ஷசே கர்ம பந்தனைஹி சந்நியாச யோக யுக்தாத்மா விமுக்தோ மாம் உபைஷ்யசி. அத்யனவா 28வா ஸ்லோக். அப்பன் அர்ப்பண பிரக்ரியா பார்த்தோ ஆஹோத். பாதசெல்வம் அர்ச்சம் வந்தம் அணி தாஸ்ய ஹா ஜோ பக்தி பிரகார ஹை யா பக்தி பிரகாரச்சா அந்தர்கத் பகவத் கீதை மதே காய் காய் சாங்கிட்லேலா ஹை தே அப்பன் பாத்தோ ஆஹோத். த்யா மதே ஹே அதிகரண் கேட்லேலா ஹை. பத்ரம் புஷ்பம் ஃபலம் தோயம் யோ மே பக்த்யா பிரயச்சதி தகம் பக்தி பருத்தம் அஸ்நாமி பிரயதாத்மனஹ. யத் கரோஷி யதஸ்நாசி யத் ஜுஹோஷி ததாசி யத் யத் தபஸ்யசி கௌந்தேய தத் குருஷ்வ மதர்பணம். ஹே தோன் ஸ்லோக அப்பன் கேலே கித்தியேக் ரவிவார் பார்த்தோ ஆஹோத். अनन्य चिंतनानी जो माझी उपासना करतो आणि परमात्माच प्रधान धरून उपासना करतो, परमात्म्याशी आपण एकरूप आहोत अशा प्रकारचा भाव राखतो आणि वर उपासना देखील करतो, या परमात्म्याच्या एकरूपतेच्या भावामध्ये परमात्म्याचं यथार्थ स्वरूप ज्यांनी आपल्या ठाई पाडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ध्यानानी उपासनेनी साधनेनी आणि जो चिंतनही करतो, तसंच कीर्तनादी अनेक साधना जो करतो, त्यामुळे जो नियत चित्त झालेला आहे, ज्यांनी आपलं चित्त उत्तम रीतीने आवरून धरलेलं आहे, अशा नियत चित्त पुरुषाची भक्तीची भेट प्रयतात्मनहा म्हणजे उत्तम रीतीने आपल्याला ज्यांनी आवरून धरलेला आहे असा तदहम भक्तीपर हुतम अश्नामी त्याची भक्तीची भेट मी सेवन करतो असं भगवंतांनी म्हटलं. मग त्यांनी भक्तीच्या प्रीत्यर्थ कशीही भेट दिली तरी देखील मी सेवन करतो. पत्र पुष्प फल पोय याचा अर्थ त्याचं स्वतःच नाही, पण जे त्याला सहज उपलब्ध झालं ते पत्र काही त्यांनी निर्माण केलेलं नाही, पुष्प काही त्यांनी निर्माण केलेलं नाही, निसर्गात निर्माण झालेलं, खरं म्हणजे माझ्याच सृष्टीत निर्माण झालेलं. तो समस्त स्वतःचं पत्र स्वतःचं पुष्प जमिनीला कंपाऊंड घालतो आणि म्हणतो की ही माझी बाग आहे आणि माझ्या बागेत आलेलं हे फुल आहे असं तो समजतो भले समजो, पण माझ्याच सत्तेमध्ये निर्माण झालेलं माझं आहे या भावनेने मला अर्पण करतो. नियत चित्त झाल्यामुळं उत्तम रीतीने आपलं चित्त आवरून धरल्यामुळं तसंच चिंतनादी साधनांनी ध्यानानी उपासनेनी परमात्म्याच्या एकरूपतेचा अनुभव घेतल्यामुळं तसंच सर्वत्र त्याला पाहण्याचा सराव केल्यामुळं मया तटम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना अव्यक्त अशा मी सर्व जगत व्यापून घेतलेलं आहे ते जगत जो पाहू शकतो पाहतो आणि त्या जगतामध्ये तो जो मला पाहतो त्याची पत्रे पुष्प फल तोय जे त्याच्या हाताला येऊन ते भक्तीपूर्वक हे माझंच आहे माझ्यातूनच निर्माण झालेलं आहे पण त्याच्याजवळ आहे तो मला अर्पण करतो त्यामुळे मी प्रसन्न होतो. इथं मी याचा अर्थ परमात्मा इथं मी याचा अर्थ मनुष्य रूपामध्ये देखील नटून राहिलेला अनुस्थित असलेला असा परमात्मा म्हणून याला अतिथींच्या सत्काराची साधन म्हणून देखील संबोधलं जात. कोणी जर आपल्याकडे आलं तर त्याला पाणी तर प्रथम देणं आपलं काम आहे. येमे भक्त्या प्रयच्छती आणि माझा आणि त्याच्या अंतर्यामी परमात्मा आहे अशा भावनेने त्याच्याशी वर्तन करणं. अवजानंती माम मूढा मानुषी तनुमाश्रितम मानुषी तनू धारण केलेल्या परमात्म्याची नेहमीच अवहेलना अवगणना होत असते. त्याला मनुष्य समजून त्याचे गुणावगुण पाहून त्याच्याशी वर्तन केलं जातं आणि त्याच्या आत असणाऱ्या चैतन्याला दुर्लक्षित केलं जातं. तसं न करता रोज उठून परमात्मा आपल्या घरी यायला बसलेली नाहीये. आपण ज्याला परमात्मा समजतो असा कोणी आपल्या घरी येईल तो आपल्या पक्षी परमात्मा असला पाहिजे. आपण ज्याच्याशी व्यवहार करतो तो आपल्या पक्षी परमात्मा स्वरूप असला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे माझं मन गेलं तिथं तू आहेसच. मी त्याच्याशी व्यवहार करतो त्याच्या अंतर्यामी तू आहेसच असा बोध ठेवणं भाग आहे. शबरीची गोष्ट एकदाच घडत असते. विदुराची गोष्ट एकदाच घडत असते. विदुर काही सारखे जन्माला येत नाहीत आणि भगवंत काही सारखे विदुराच्या घरी जात नाहीत. पण विदुराला भगवंत हे भगवंत म्हणून कळले याचं कारण विदुर प्रयतात मना हा होते. त्यांचं वर्तन नेहमीच तसं होतं. ज्यांचं वर्तन नेहमीच तसं नव्हतं त्यांना ते समजले नाहीत ना. ते दुर्योधनाच्या घरी आलेले होते राजवाड्यात उतरलेले होते. आमच्या घरी राहा आमचं आतिथ्य स्वीकारायला या असं दुर्योधन तर म्हणतच होता. पण नेहमीच दुसऱ्याच्या अंतरी आम्ही परमात्मा पाहणाऱ्या विदुराच्या घरी ते गेले. विदुराची घरी गोष्ट देखील अशी काही दैवयोगात घडलेली नाहीये. विदुर तसा सराव करत होते आणि हे जो समोर येऊन त्याच्याशी दुष्टतेने वागत होते. भगवंत त्याच्या घरी जाणार नाहीत त्याच्या घरी जेवणार नाहीत. पण भक्ती एकी मी जाणे त्याचं साने थोडं न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भक्ती काय असते ती मी जाणतो ना असं भगवंत म्हणतात. आम्ही भावाचे पाहुणे आहोत. म्हणून श्रीहरी विदुराधरी पाहुणा म्हणून गेला. तर विदुराचं मोठं पूर्वसंचित म्हणून गेला. विदुराची कर्म कशी होती म्हणून गेला. शबरीची तशी कर्म होती. म्हणून भगवंतांचे पाय शबरीच्या दारासमोर जाऊन उभे राहिले. जन्मभर वाट पाहत होती. बाकीचं सगळं जीवन जणू विसरलेली होती. ऋषींनी ती तरुण असताना तिला सांगितलेलं होतं की तुझ्या घरी प्रभू स्वतः येणार आहेत. आणि तेव्हापासून तिचं सगळं आचरणच बदललं. तिची कर्म बदलली. तिचे विचार बदलले. ती वाट पाहायला लागली. बाकीच्या अनेक कर्मांचा संकोच झाला. प्रभू स्मरणाने भारली गेली. प्रयतात्मना झाली. नियत चित्त झाली. येरपत्र पुष्प फळ हे भजावया मिष केवळ वाचूनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. निष्कळ भक्तीने भगवंत शबरीच्या घरी गेले. विदुरांच्या घरी गेले. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्यांमध्ये सुदाम्याचं नाव घेतलेलं आहे. हे सांगावे काय किरीटी तुवाची देखील आपुलिया दिठी. मी सुदामाची या सोडी गाठी तवयान लागली. तर पोहे मिळत नव्हते म्हणून नाही. त्याच्यामध्ये प्रेम होत. अशा रीतीने भगवत अर्पणाची सवय जडून गेल्यानंतर नियत चित्त पुरुषाला तो जे जे काही करेल ते आता अर्पण करायला सांगितलेलं आहे. यत करोषी यदश्नासी तो जे जे भोग भोगेल जेवेल खाई पील फिरेल नाना प्रकारचे भोग भोगेल. यत जिहोषी काही होम वगैरे करेल. यज्ञ याग करेल. ददासी यत त्याच्या हातून काही दिलं जाईल. दानादी कोणाला विद्या दिली कोणाला धन दिल असेल तर कोणाला चांगले विचार देईल कोणाला उपासना देईल. यत तपस्यसी कौंतेय आणि तो स्वतः देखील काही साधना करेल, तप करेल, स्वरूप प्राप्ती करता म्हणून प्रयत्न करेल। हे सर्व तू मला अर्पण करून कर असे भगवंत म्हणतात। पत्र पुष्प फल प्रिय हे जसं नियत चित्त होऊन मला अर्पण करून कर, तसं मग सगळीच कर्म तू मला अर्पण करून कर। जे जे काही व्यापार करीसी का भोग हन भोगीसी अथवा यज्ञ यजीसी नाना विधी, ना तरी पात्र विशेष दाने का सेवका देसी जीवने, तपादी हन साधने व्रते करीसी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा। स्वभावत जस निपजेल तस। ऑफिस मध्ये काम करते आहे, आपल्या शक्ती बुद्धीप्रमाणे जितकं चांगल्यात चांगलं करता येईल तितकं करतं आहे, आणि ते भावना करोनी करावे माझिया मोहरा, आणि परमेश्वरा करता म्हणून करतो आहे अशा भावनेनी परमेश्वराला अर्पण करावं। ऑफिस मधलं काम हे एक उदाहरण आहे, जे जे करून ते अगदी घरात स्वयंपाक करण्यापासून ते राष्ट्रपतींपर्यंत, असं स्वामीजी म्हणायचे। तेव्हा ते म्हणायचे तेव्हा कदाचित कोणाला असं वाटायची शक्यता की स्वयंपाक कुठं आणि राष्ट्रपतींचं काम कुठं, पण आता पूर्वी कधीतरी स्वयंपाक केलेली व्यक्तीच आता राष्ट्रपती आहे। अगदी स्वयंपाकापासून ते राष्ट्रपतींपर्यंतची कामं असं जर म्हटलं तर राष्ट्रपती देखील महिला आहेत सध्या। तुमच्या वाट्याला आलेलं जे काम असेल ते तुमच्या गुणांप्रमाणे, तुमच्या क्षमतेप्रमाणे, प्रसंग प्रसंगोचित असं, आणि ते तुम्ही जितकं चांगलं करू शकता तितकं चांगलं करून। तरी सर्वथा आपले जीवी केली याची से काहीची मुरवी, मी केलं हा ही अहंकार अजिबात न ठेवता प्रभूने माझ्याकडून करून घेतलं आणि प्रभूच्या प्राप्ती करता म्हणून माझ्या हातून घडलं, कुठलाही भाव चालेल, यांनी अर्पण घडत। ऐशी धुवून कर्मे द्यावी माझी या हाती, अशा प्रकारे सगळी कर्म धुवून स्वच्छ करून माझ्याकडे सोपवावी। असं सांगितल्यानंतरचा पुढचा हा श्लोक मी वाचला, शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधनैहि। शुभ आणि अशुभ फल देणारी ही कर्म वस्तुत एरवी कर्मबंधनात टाकतात, अशी कर्म त्या कर्मांमधून आणि शुभाशुभ परिणामांपासून तू मुक्त होऊन जाशील, तू मोकळा होऊन जाशील। शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधनैहि। कर्मातलं जे बंधन आहे ते बंधन मी आणि माझं या स्वरूपाचं असतं। हे कर्म मी या केले की माझे मी सिद्धी गेले, हे मी केलेलं काम आहे किंवा माझ्यामुळे झालं, मी आणि माझं हा कर्मबंध आहे। तसंच कर्म झाल्यानंतर काही एक फळ त्या कर्माचा स्वाभाविक परिणाम म्हणून निष्पन्न होतं, तर ते फळ देखील मला मिळायला हवं ही भावना ही देखील कर्मबंधनामध्ये टाकते। अहं कर्तृत्व आणि फल भोक्तृत्व, मी करतो हा भाव, कारण त्या ठिकाणी मी म्हणजे आपला देह, आपली बुद्धी, आपलं मन, अशा पद्धतीने आपण मी असं म्हणत असतो. स्वामीजी म्हणत असत की एका एखाद्या घरी एखादी भगिनी नवीन लग्न होऊन येते आणि 5-25 वर्षांनी ती म्हणायला लागते की मी यांच्या घरी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा यांच्या घरी फार कठीण होतं, काही नव्हतं यांच्याकडे. हा जो सगळा स्टेनलेस स्टीलचा चकचकीत संसार झालाय तो सगळा मी केलाय असं ती म्हणते. अशा प्रकारे मी करण्याचा फार मोठा अभिमान प्रत्येकापाशी असतो. कर्मबंधन निर्माण होतं याचा अर्थ असा आहे. कर्मबंधन कसं निर्माण होतं? मी केलं असं म्हटल्यामुळं कारण वस्तुत मी म्हणजे आत्मा हा अत्यंत अकर्ता अभोक्ता निष्क्रिय कोणत्याही कर्माचा प्रेरक देखील नाही असं असताना त्या आत्म्याच्या सत्तेवर असणारा देह आपल्या स्वतःकडे कर्तृत्व घ्यायला लागतो तेव्हा आपण आत्म्याला साफ विसरून जातो. आपण आत्मा या बुद्धीपासून आपण च्युतच होतो. आत्मबुद्धी ही पार नाहीशी होऊन जाते आणि देहबुद्धी पक्की होते. आणि मग बंधन कोणतं येतं? देहबुद्धी झाली तर झाली, मग बंधनाचा संबंध कुठे येतो? बंधनाचा संबंध असा येतो की त्यामुळं त्या कर्माचा कर्ता आपण समजल्यामुळं, स्वतःला आपण स्वतःला देह समजल्यामुळं, त्या कर्माचा जो काही परिणाम होईल तर तो परिणाम भोगणारा देखील अर्थात मी म्हणजे देह अशीच भावना येते. त्यामुळे सुख आणि दुःख भोगणारा देखील मीच होतो. त्याचे तीव्र संस्कार जीवावर होतच राहतात. तसे सुख दुःखादी परिणाम देखील होतच राहतात. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी भगवद्गीता खऱ्या अर्थाने सुरू झाली म्हणजे उपदेश सुरू झाला, अशोच्यानन्वशोच्यस्व प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश्च मानुषोचंती पंडिता मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिना अनित्या ताम स्थितिक्षस्व भारत. सुरुवातीच्या उपदेशात भगवंतांनी असं सांगितलं की हे जे मात्रा स्पर्श आहेत ना, म्हणजे बाहेरच्या विषयांचे किंवा जगताचे इंद्रियांना होणारे स्पर्श याला मात्रा स्पर्श असं म्हणतात. जसं डोळ्याला दृश्याचा होणारा स्पर्श, कानाला आवाजाचा होणारा स्पर्श, हे नेहमीच शीतोष्ण असतात. म्हणजे काही त्याच्यातले हवे असं वाटतं आणि काही नको असं वाटतं. हे प्राथमिक द्वंद्व आहे, काही गोष्टी हव्या वाटणं आणि काही गोष्टी नको वाटणं. तसेच हे मात्रा स्पर्श जे आहेत तर ते मात्रा स्पर्श हे आगमापा इनाहा अनित्याहा म्हणजे निर्माण होऊन संपणारे अनित्य असे आहेत. ते येतात आणि जातात. नेहमीचे समाधान देऊ शकत नाहीत, कायम समाधान देऊ शकत नाहीत, ते अनित्य आहेत. त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम सुरुवातीला शीतोष्ण हवं आणि नको अशा द्वंद्वाचा होतो आणि त्याचा शेवट नेहमीच सुख किंवा दुःख याच्यामध्ये होतो. हे अंतिम द्वंद्व आहे. दरम्यानच्या काळात बरीच द्वंद्व आहेत, जसं माती आणि पैसा, पंडित आणि अपंडित, शत्रू आणि मित्र, अशा प्रकारची बरीच द्वंद्व आहेत, मान अपमान, पण याचे परिणाम ठरलेले आहेत सुख किंवा दुःख एवढाच याचा परिणाम आहे. आणि या सुख दुःख परिणामांना जीव अगदीच बांधून गेल्यासारखा असा होतो. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगी ना आता ते सुख आणि दुःख असं फळ भोगत जीवदशेला येतो बंधनामध्ये येतो आणि मग जन्म मरणाच्या रहाडगाड्यात सापडतो हे कर्मबंधन आहे. सुरुवातीचं कर्मबंधन हे मनाला वस्तुत तो परमात्म्याशी निगडीत असताना देहबुद्धीपर्यंत आणतं आणि मग नंतर जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जीवच सापडून जातो हे कर्मबंधन आहे. तसं फळ देखील बंधन स्वरूपच आहे. कर्म जसं मी करतो हा भाव बंधन स्वरूप आहे तसं फळ देखील बंधन स्वरूपच आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो की मी करतो हा भाव न ठेवता कर्म करण्याचा अभ्यास अनेक साधक करतात. जसं राम नाम घेत कर्म करतात, सद्गुरु आपल्याकडून करून घेत आहेत या भावनेने कर्म करण्याचा अभ्यास करतात. आपण देह मन बुद्धी नाही अशी भावना ठेवत कर्म करण्याचा अभ्यास करतात. त्यामुळे कर्माचं जे प्राथमिक बंधन आहे मी आणि माझं याच्यातून ते सुटण्याचाच अभ्यास करत असतात. पण फळाच्या वेळेला या सर्व मंडळींपैकी कित्येकांची गडबडच उडते. कारण नुसतं कर्म करून होत नाही त्याचं काहीतरी एक फळ परत मिळतं. फळाच्या वेळेला परत ते फळ देहाला मनाला बुद्धीलाच मिळतं. बाह्य फळ आहे ते. कर्माची जी फळं आहेत त्या फळामध्ये गाडी घोडा जमीन जुमला मान अशा पद्धतीने बाह्य फळ मिळत राहतं. किंवा बाह्य फळ दुसरं म्हणजे संपत्तीचा नाश अत्यंतिक अपमान अशा पद्धतीने बाह्य फळ मिळत राहतं. आणि करताना जरी भान असलं तरी देखील फळ घ्यायच्या वेळेला भान नसतं. परत याचा परिणाम इतका पारमार्थिक भाव ठेवून कर्म केलं तरी देखील असाच दुःखरूप झाला ना असं त्याला वाटत राहतं. म्हणजे फळ स्वीकारतो तो. जसं देह मन बुद्धीने कर्म केलं नाही तसं मी त्याच्यापासून अलिप्त आहे असं भाव ठेवला तसं फळ देखील देह मन बुद्धीला मिळालेलं आहे त्या फळापासून देखील मी वेगळा आहे या भावाला चुकतो. आणि मग म्हणायला लागतो की नामस्मरणपूर्वक मी सगळं करतो तरी देखील मला ऑफिसमध्ये यश मिळत नाही. बघा आता याच्यातली विसंगती लक्षात येईल. मी भगवत भावानेच राहतो तरी देखील माझा अपमान होतो. मित्रमंडळी माझी चेष्टा करतात, नातेवाईक त्यांच्याशी मला जमून घेता येत नाही. परत देहभावावरच आला, देहबुद्धीवरच आला. फळाच्या वेळेला देहबुद्धीवर परत येणं, त्यावेळेला जमवण्याचा प्रयत्न करणं, पण परत ऐका वेळेला देहबुद्धीचीच भाषा बोलायला सुरुवात करतो फळाच्या वेळेला. आणि मग बंधन ठरलेलं आहे. म्हणून पत्र पुष्प फल आणि तोय अर्पण करण्यापासून नियत चित्त होण्याचा सराव करणाऱ्या पुरुषाचं हे अर्पण आहे. पुढे पुढे त्याच्याकडून कर्माचं अर्पण भगवंत अपेक्षा धरतात. यत करोशी यद अश्नासी जे जे भोग भोगशील ते देखील यत जिव्होशी जे काही यज्ञ आदी कर्मकांड होम करशील ते ददातियत जे लोकांना देशील यत तपस्यसी कौंतेय आणि तप म्हणून देखील जे जे करशील. अशा रीतीने सगळ्या जीवनाला आता व्यापून राहिलेल्या क्रिया भगवंत सांगतात. या ज्या क्रिया आहेत या क्रियाच अहंकाराची किरण म्हणून वास करत असतात. जसं कर्म करणं हे अहंकाराने होतं, भोग भोगणं अहंकाराने होतं, सात्विक भोग भोगताना देखील सात्विक अहंकार असतो. आम्ही नेहमी चांगले विचार बाळगले, सरळ चाललो, कोणाशी दुष्टता धरली नाही, कर्मही चांगलीच केली, म्हणून हे सात्विक घास आमच्या वाट्याला आलेले आहेत. सात्विक अहंकार आहे. सात्विक कर्म झाली हातून, चांगली कर्म हातून झाली, आता भगवंताला अर्पण करून त्या कर्माच्या बंधनापासून देखील सोडवण करून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे सगळ्या जीवनाला या गोष्टी जर व्यापून राहायला लागल्या तर मग नम्रतेमुळं अहंतेचा त्याग, सतत हा विचारोनी अहंकारू सांडीचे, विचारपूर्वक प्रत्येक वेळेला अहंतेला बाजूला सारल्यामुळं अतिशय चित्तशुद्धी होते. प्रज्ञा देखील सूक्ष्म अशा परमात्म्याला जाण्याला समर्थ होते आणि मग तो बंधमुक्त होतो, बंधनातून मुक्त होतो. आत्मा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं आणि दृश्यते तो अग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिनी, अग्रबुद्धीलाच समजणारा असल्यामुळं अग्रबुद्धी या सर्व गोष्टींमुळं होते, एवढी होतच नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, प्रवचन करून आत्मा प्राप्त होत नाही, प्रज्ञा अशी अग्र होतच नाही किंवा ऐकून देखील होत नाही. न मेधया न बहुना श्रुतेन, पण आत जर अहंता शून्य झाला तर त्याच्या जीवनात क्रांतिकारी बदल होऊ शकतो. अर्पण केल्यामुळे तो अहंतेपासून दूर गेला असं होणं मात्र गरजेचं आहे. अर्पणाचा देखील अहंकार असू शकतो, तोही नसावा. अहंता शून्य होण्यासाठी करता भाव टाकण्याची गरज आहे, मी करतो हा भाव टाकण्याची गरज आहे. मागच्या श्लोकात सांगितलं, यत करोशी यदशनासी यत जिव्होशी ददासी यत तत्कुरुष्व मदर्पण. करता भावच टाकून दे, जे काही तप करशील कर आणि मी केलं हा भाव टाकून दे. करता भाव टाकणं फार गरजेचं आहे. तू बंधनातून मुक्त होशील, पण नुसता करता भाव टाकून बंधनातून मुक्त होत नाही. त्याची जी फळं स्वीकारली जातात तर त्या फळांचा देखील त्याग झाल्याखेरीज खऱ्या अर्थाने बंधनातून मुक्त होत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंतिम सिद्धांताचा संबंध आला तिथं तिथं भगवंतांनी फलत्याग हाच शब्द वापरला. कारण आपण आपल्याला देखील एक वेळ फसवू शकतो, मी कुठला करतोय असं म्हणून आपण आपल्याला फसवू शकतो. ही भाषा कित्येकांच्या तोंडी असते की आपण काही करत नाही बघा असं ते म्हणतात. आपण काय करणार, काही नाही, सगळं तो करत असतो, पण फळ भोगायच्या वेळेला तशी वृत्ती नसते. असं असल्यामुळं जर आपण काही करत नाही हे खरं असेल म्हणणं तर मग तो संतोष असायला पाहिजे. पण तसं अशा करता होत नाही. संत असेल पाहिजे याचा अर्थ त्याचं मन अत्यंत शाश्वत अशा भगवत तत्वामध्ये रमलेलं असलं पाहिजे, त्याला संत म्हणतात. म्हणजे जसे संत आपण पाहतो अगदी तसाच न असायला पाहिजे असा अर्थ घेऊ नका. जो जाणेल भगवंत तया नावे बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी असा तो असला पाहिजे. पण फळ घेण्याच्या वेळेला सगळी गडबड उरते आणि त्याचा उल्लेख पुढच्या श्लोकात भगवंतांनी म्हणून केला. कोणतेही कर्म करत असताना अगदी अर्पण बुद्धीने जरी केलं तरी केलंय देह मन बुद्धीने आणि त्याचं फळ देखील देह मन बुद्धीला मिळाल्याखेरीज राहणार नाही. कोणत्याही कर्माचं फळ अवश्यमेव मिळणारच मिळणार, त्याच्यापासून सुटका नाही. बाह्य फळ मिळणार, अंतरफळ देखील मिळणार, मग कर्मफल त्यात काय? जे बाह्य फळ आहे ते बाह्य फळ देह मनबुद्धीची कर्म देह मनबुद्धीला फळ मी देह मनबुद्धीपासून वेगळा असा केवळ भाव धरण्याखेरीज काही गत्यंतर नाही. प्रत्येक बाह्य फळ तुम्हाला स्वीकारावंच लागतं. कर्म तसं फळ, ऍक्शन रिएक्शन, अगदी जेवढी ऍक्शन तेवढी इक्वल फोर्सनी रिएक्शन आणि रिएक्शन म्हणजे फळ आहे. असं असल्यामुळं फळ मिळणारच, फळ टाकूच शकत नाही. म्हणून परत जर टाकायचं काय तर फळ देह मनबुद्धीला मिळालं, मी या फळापासून देखील वेगळं आहे एवढीच भावना धरणं शक्य आहे मनुष्य मात्राच्या हातात. म्हणून तो कर्मासंबंधीचा जो सिद्धांत दुसऱ्या अध्यायात आलेला आहे, कर्मणी एव अधिकार आहे, कर्माचा अधिकार आहे कारण कर्म करणारच देह. मा फलेषु कदाचन, मा हा शब्द आहे, न असा शब्द नाहीये. असं जाणकार भाषेतले जे जाणकार आहेत ते असं म्हणतात की मा फलेषु, मा याचा अर्थ फळ ही तुला मिळणारच, फक्त ते मला मिळालं असं तू समजू नको म्हणजे झालं. तुम्ही म्हणण्यावर काम केल्यानंतर तुम्हाला पगार मिळणार. तिथं पगारच घ्यायचा नाही म्हणजे फळच घ्यायचं नाही, इतका वरवरचा अर्थ तर नाहीच आहे. मा फलेषु कदाचन याचा अर्थ फळ ही तुला मिळेल पण तू मनाने त्याच्यापासून अलिप्त राहा. मा कर्म फल हेतुर्भूहू, आणि तुला असं वाटेल की कर्मामागचा हेतू फळ हा असला पाहिजे पण तेवढं तू नको धरू. फळाकरता कर्म नको करू. माते संगहा तू अकर्मणी. आणि दुसरी गोष्ट अशी असते की फळ मिळणार नाही मग कर्मच करणार नाही अशी प्रवृत्ती असते. ज्या गोष्टीचं फळच तुम्ही टाकणार आहात ते कर्म तरी कशाने करायचं असा विचार स्वाभाविक आहे. पण अकर्म दशा ही आत्म्याची दशा असून देह हा कर्म करणाराच आहे, त्यामुळे न करण्याविषयी विशेष प्रीती तुझ्या ठिकाणी नको नसावी. माते संगा तू अकर्मणी. अकर्मणी आत्मदशा ही एक वेगळी स्थिती असून ती देहाशी संबंधित नाहीच आहे. देह हा कर्म करतच राहणार, त्यामुळे तू कर्म न करण्याबद्दल देखील आग्रही असू नकोस. असा हा जो कर्मयोग सगळं त्याच्यातच बसत जर नीट समजलं आपल्याला तर मग प्रत्येक श्लोक कसा अर्थ सांगतोय हे आपल्याला बरोबर कळतच जाईल. शुभाची जी इच्छा आहे आपण कर्म करू आणि मग ते बरं व्हावं यश मिळावं, दुःख कशाला व्हावं कर्मातून, अशा प्रकारे स्वाभाविक इच्छा ही प्रत्येकाची असते. जसं शीतोष्ण आणि सुख दुःख दाह, या देह मनबुद्धीपासून आपल्या स्वतःला नेहमी वेगळं काढण्याची सवय ठेवायला हवी. स्वतःची देखील इच्छा शुभ प्राप्त व्हावं अशी इच्छा आणि अशुभाबद्दल अनिच्छा ही देखील अहंकाराशी संबंधित आहे आणि तो अहंकार हा देहाला मी समजणं याच अहंकाराशी निगडित आहे. आणि म्हणून ही जी फळं आहेत तर ती फळं अहंतेने स्वीकारली की परत बंधन आलं. म्हणून अहंतेने शुभ फळ जरी स्वीकारलं तरी बंधन अटळ आहे. शुभ आणि अशुभ दोन्हीही मगाशी सांगितलेल्या द्वंद्वामध्येच येतात. शुभाशुभ फलैही एवं मोक्षसे कर्मबंधनैही संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी. काही शुभ फळ मिळणार काही अशुभ फळ मिळणार. कर्माचं जे फळ आहे तर ते फळ आपल्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी निश्चित करत असतात. केवळ आपल्या कर्मामुळे कर्माचं फळ निश्चित होत नसतं. सृष्टी व्यवहार असतो. एक जगदव्यापी कर्मचक्र आहे. त्या कर्मचक्रामध्ये अनेक लोक कर्म करत असल्यामुळं आपल्या कर्माचा जो परिणाम आहे तर तो परिणाम किंवा फळ हे कितीतरी लोक निम्म खाऊन टाकतात संपूर्ण खाऊन टाकतात. अपयश पदरी येतं. काही घडू शकतं. एकाच वेळेला आपण सगळे कर्म करत असल्यामुळं मी कर्म करेन तर ते कर्म जिथं जिथं ज्यांच्या ज्यांच्याशी क्लॅश होईल त्याच्या संघर्षातून फळ हे नेहमी ठरत असतं. त्यामुळे मी म्हणेन तसं फळ प्रत्येक वेळेला मला मिळणार नसतंच. मी जसा विचार करतो तसा विचार माझ्या मुलांनी जर केला नाही तर माझ्या कर्माचं जे फळ आहे तर त्या फळाला माझा मुलगा सुद्धा डाग लावू शकतो. किंवा तो जर विरुद्ध कर्म करत असेल तर एकाच घरात पती एक कर्म करतो आणि त्याचं ते कर्म अमान्य असल्यामुळे पत्नी आपल्या बुद्धीने परत त्याच कर्माला छेद बसण्यासाठी अजून एक कर्म करते. असं घडतं का? घडत नाही. भाऊ एक कर्म करतो आणि भाऊ यशस्वी होऊ नये म्हणून किंवा यशस्वी व्हावा म्हणून दुसरा भाऊ परत कर्म करत असतो. त्यामुळे केवळ आपल्या कर्मांवरच सगळं फळ अवलंबून नाहीच आहे. म्हणून कधी कधी आपण अशुभाकडून हरू शकतो. अशुभ आपल्यावर मात करू शकतो. काही कर्म अशी असतात की त्याच्या फळाच्या बाबत आपण हरू शकतो आणि याच्यात संत आणि असंत असा भेद नाही. जो कोणी देहवान आहे आणि जो कर्म करतो आणि त्या देहाशी संबंधित अशी फळं त्याला मिळतात ती कधी शुभ असतील कधी अशुभ असतील असं समजू नका की नेहमी शुभच फळ प्रत्येकाला मिळतात असं मुळीच नाहीये. जसं भगवंतांनी जीवनभर कर्म केली आणि त्यांचे पुत्र आणि प्रपौत्र मागल्यासारखे झाले त्यांना मारावं लागलं शेवटी. म्हणून भगवंतांनी केलेली सगळी कर्म देखील शुभ परिणाम देणारीच आहेत असा दावा कोणी करू नाही शकत. आणि काही काही मंडळी तर अशुभाकडून एवढे हरतात की त्यांच्या सगळ्या प्रवृत्तीच अशुभ होऊन जातात. फळ स्वीकारल्यामुळं प्रवृत्तीच अशुभ होऊन जातात. विचारच अशुभ होतात. तो कुकर्मीच बनतो. अशुभ फळांमुळे त्याच्या चित्तावर परिणाम होतो तो विपरीत होतो. त्याच्या बुद्धीवर परिणाम होतो तो विपरीत होतो. त्याची बुद्धीच कुबुद्धी होऊन जाते. त्याचं चित्तच दुष्टचित्त होऊन जातं. अतिशय वासनेचं अनितीचं असं आक्रमण
अशुभ फळामुळे व्यक्तीवर होऊ शकतं. जर फळ घेतलं तर वाटेल तो परिणाम होतो. आणि अशुभावर विजय देखील शक्य आहे. अशुभाकडून नेहमी हरणं असंच होतं असंही नाही. अशुभावर विजय देखील शक्य आहे. जेव्हा विजय मिळतो तेव्हा अशुभ दाबलं गेल्यामुळं किंवा अशुभच न उरल्यामुळं बुद्धी अत्यंत शुभ होते. विचार शुभ होतात, त्याच्या वृत्ती शुभ होतात, त्याच्या ठिकाणी नीती वास करायला लागते. आता त्याच्या ठिकाणी अशुभाला, अनितीला, वासनेला जागा राहत नाही आणि त्याची जागा शुभ विचार, शुभ वासना आणि नीती अशा गोष्टी घेतात. आणि सर्वसाधारणपणाने चांगल्या माणसाचं असंच होतं. अशुभ दडपलं जातं आणि अशुभ दाबून तो शुभ असं सगळं मिळवत राहतो. शुभ विचार, शुभ संस्कार, शुभ वासना, नीती अशा रीतीने अशुभावर विजय मिळवून कधी कधी अशुभाचा गुलाम होऊन राहण्याची शक्यता असते. त्याच्याऐवजी तो मालक होऊन जातो. पण भगवंत या जीवनाचाही पुरस्कार करत नाहीयेत असं मी तुम्हाला सांगतोय. याचं कारण गुलामाच्या छातीवर बसलेला जो आहे, ज्यांनी अशुभाला दडपलेलं आहे, अशुभाला खाली लोटलेलं आहे, खाली दाबण्याच्या अंगामिका होईल ना, तो गुलामाबरोबर थोडा बहुत तरी असतोच असतो. तो अशुभ दाबण्याच्या निमित्ताने का होईना, पण अशुभाबरोबर थोडा तरी असतो. तो शुभच असतो पण अशुभाच्या छातीवर बसलेला असतो. पण अशुभ त्याच्या संगतीत असतोच असतो, तरी ते दाबलेलं असतं. म्हणून कितीतरी अत्यंत सत्प्रवृत्त लोकांची स्वप्न सत प्रवृत्त नसतात असं मानसशास्त्रज्ञांना लक्षात आलेलं आहे. ज्यांनी एखाद्या गोष्टीचं दमन केलेलं आहे, जे संन्यासी आहे, तर त्या संन्याशाला बऱ्याच वेळेला संन्याशाच्या स्वप्नांचं विश्लेषण मानसशास्त्रज्ञांनी केल्यानंतर त्याच्या स्वप्नांचा 80%हून जास्त भाग स्वप्नांचा तो विकारांमध्ये आहे स्वप्नाच्या वेळेला असं लक्षात आलेलं आहे. कारण ते नेहमीच त्याच्यावर दाबून बसलेलं आहे, त्यांनी दमन केलेलं आहे. ज्याच्यापासून स्वतःला कायम परावृत्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीला बाह्यत तो परावृत्त करू शकला तरी देखील बेसावध अशा स्थितीमध्ये तीच वस्तू त्याचा कब्जा घेते. म्हणून सत्प्रवृत्त व्यक्तीला कधी कधी झोपेतून जाग येत असताना वासनाच्या विळख्यात सापडल्यासारखं असं होण्याची शक्यता असते. कारण त्यांनी दाबून धरलेलं आहे, त्यांनी विजय तर मिळवलेला आहे पण द्वंद्वात्मक विजय आहे. अशुभावर मिळवलेला जो विजय आहे आणि रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये देखील जर एक गोष्ट निर्माण झाली तर कधी कधी कुकर्मी मनुष्य किंवा तितका बरा नाही असा मनुष्य चांगल्या माणसापेक्षा देखील जास्त दिलदार वागून जातो. कारण नेहमीच त्यांनी दिलदारपणा आत दाबून स्वार्थाच्या पोटी अनेकांना त्रास दिलेला असतो. पण जेव्हा तशीच गोष्ट पाहतो आणि त्याला कणव येते तेव्हा तो आपल्याजवळचं सगळं काढून द्यायची देखील शक्यता असते. जे दाबलेलं असतं ते एकदम बाहेर येतं. म्हणून अनितीनी वागणारी माणसं जास्त दान करू शकतात. नीतीने वागणाऱ्या माणसाला दानाची गरज नसते. तो दानाचा भंगडीत फार पडत नाही. सर्वे असा आहे की मुंबईला जेव्हा फार विचित्र पद्धतीने पाऊस पडला तेव्हा सत्प्रवृत्त मनुष्य एकतर घराघरामध्ये बसून होता, तो मदतीला बाहेर पडला नाही. तुम्ही जाऊ नको, मी जात नाही, मुलांनाही घरात ठेव, अशा पद्धतीने सत्प्रवृत्त मनुष्य घरात बसून राहिला. आणि जो मनुष्य रस्त्यावर दादागिरी करत होता त्यांनी जास्तीत जास्त मदत केली सगळ्यांना. जे दाबून धरलेलं होतं ते विशिष्ट वेळेला जास्त प्रमाणात बाहेर येतं. आणि याला बाहेर काढण्याची कधी गरजच पडली नाही. म्हणून द्वंद्वाची जी गोष्ट आहे, अगदी दाबून धरलं गुलामाला तरी दाबून धरण्याच्या निमित्ताने गुलामाचा आणि त्याचा संबंध कायमच असतो. म्हणून भगवद्गीता नेहमी तिसरी अवस्था सांगते, ती म्हणजे शुभही नको आणि अशुभही नको. सगळी प्राप्त पुरुषांची जी लक्षणं आहेत तर ती लक्षणं अशीच आहेत, भक्त लक्षणं समशत्रूंच मित्रेच तथा मानात मानयो हो तुय निंदास्तुतीही. मानात मानयो हो तुल्य हा तुल्य हा निंदात्म संस्कृतीही. सगळीकडे जर लक्षणं पाहिली तर या द्वंद्वात्मक भावाचा भगवद्गीता पुरस्कारच करत नाही. कोणत्याही एका टोकाला असणं म्हणजे दुसरं टोक जवळ बाळगणच असतं. जसं काठी उचलली तर दुसरी टोकी उचललेलंच असतं. आणि जेव्हा मित्रता सुरू होते तेव्हा मित्रतेकडून शत्रुतेकडे प्रवास सुरूच होतो. आपल्याला तो समजत नाही. तो प्रवास पूर्ण व्हायला कधी कधी 2 वर्ष, कधी कधी 10 वर्ष, कधी कधी 15 वर्ष लागतात. आणि मग जिवलग मित्र एकमेकांबाबत म्हणायला लागतात की हा आता वेगळा झालेला आहे, याला माझ्याविषयी चांगला भाव नाहीये. मित्रता ही नेहमी शत्रुतेकडे घेऊन जाते. कारण मित्रतेचं टोक उचललं की शत्रुतेचं उचललेलंच असतं. हळूहळू मग तिकडे प्रवास होतो आणि व्यक्ती म्हणते की माझी निवड चुकली. पण निवड चुकलेली नसून तो द्वंद्वाचाच स्वीकार केलेला होता. म्हणून शुभाचाही स्वीकार नको आणि अशुभाचाही स्वीकार नको. तेव्हाच कर्मबंधनाच्या पलीकडे तू जाशील. शुभाशुभ फलैही एवं मोक्षसे कर्मबंधनैही संन्यास योग युक्तात्मा. हे संन्यास योग युक्त आत्मा म्हणजे काय? विमुक्त हा मुक्तच होतो. माम उपेश्यसी मला येऊन मिळतो. उर्जावलं बघू. हरिओम सत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा स्वस्तनुभिः व्यशोम देवहितं यदायुः. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.